नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. उत्तर गोंय जिल्लो पंचायत अध्यक्षपद बायलां खातीर राखीव आसतले, तशेंच दक्षीण गोंय जिल्लो पंचायतीचे उपाध्यक्षपद बायलां खातीर राखीव आसा. आरक्षणा विशींची अधिसुचोवणी जारी जाल्या. जिल्लो पंचायती खातीर 20 डिसेंबराक मतदान जातले. मतदान जाल्या उपरांत 22 डिसेंबराक मतमेजणी जातली. निकाल जाहीर जाल्या उपरांत अध्यक्ष तशेंच उपाध्यक्ष खातीर वेंचणूक जावन निवड जातली. उत्तर गोंय आनी दक्षीण गोंय जिल्लो पंचायती खातीर दरेकी 25 मतदारसंघ आसात. दोनूय जिल्लो पंचायतीच्या 50 मतदारसंघा खातीर 226 उमेदवार रिंगणात आसात. प्रचार तेंगशेर पावला. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत, हेर मंत्री, भाजपाचे आमदार आपापल्या वाठारांत प्रचारात करीत आसात. सत्ताधारी भाजपा सयत काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आपाचे फुडारी लेगीत नेटान प्रचार करतात. 20 डिसेंबराक जावपा आशिल्ल्या उत्तर आनी दक्षीण गोंय जिल्लो पंचायत वेंचणुकेच्या फाटभुंयेर गोंय सरकारान येता त्या 20 तारखेक भरपगारी सुटी म्हळ्यार पेड हॉलिडे जाहीर केल्या. ही सुटी राज्यातले उद्देगीक कामगार, सरकारी खातें, राज्य सरकारी उद्देग खात्यांतले दिसपट्टे पगाराचे कामगार, राज्यांतली खासगी आस्थापनांचे वेपारी आनी उद्देगीक कामगार, खंयच्याय वेवसायांत, वेपारांत, उद्देगीक उपक्रमांत वा हेर खंयच्या आस्थापनांत काम करपी कामगारां खातीर, तशेंच जिल्लो पंचायत भौशीक वेंचणुकेंत मतदान करपाचो हक्क आशिल्ल्या दरेकल्या खातीर ही सुटी आसतली. विमान भाड्याचेर बारीक नदर दवरपा खातीर डीजीसीए खाला काम करपी टॅरीफ मॉनिटरींग युनीट आनी घटमूट करतले, अशें राज्यसभेंत प्रस्नोत्तराच्या वराक पूरक प्रस्नाक जाप दितना केंद्रीय नागरी विमान येरादारी मंत्री राम मोहन नायडू हांणी सांगले.
जो टॅरीफ मॉनिटरींग युनीट हमारे डीजीसीए में है उसको भी और सशक्त करके और सारे रूट हम मॉनिटर कर रहे हैं. इंटरनेशनल रूट्स भी अब मॉनिटर करने का किया है क्योंकि हम वो दबाव एयरलाइंस पे भी हम डालना चाहेंगे कि इस तरह से जो अपॉर्चुनिटी से प्राइसिंग के सिचुएशंस कभी कभी जो बन जाते हैं वो ना हो. हमारी मिनिस्ट्री से पूरा इसके ऊपर ध्यान देते हुए हम एयर सेवा में भी एक स्पेसिफिकली हमने टॅरीफ मॉनिटरींग का भी एक सुविधा रखी है.
1971 वर्षाच्या झुजात पाकिस्तानाचेर भारतान जिकून मेळिल्ल्या जैताचो उगडास म्हणून आयज देश विजय दिवस मनयता. आमच्या धाडशी सैनिकांच्या सर्वोच्च बलिदानाचो उगडास म्हणून देश हो विजय दिवस म्हणून मनयता. विकसित भारत जी रामजी कायदो 2025 हो 20 वर्सां आदल्या मनरेगातलो एक व्हड बदल आसा. ह्या कायद्यात विकसित भारत 2047 कडेन जुळपी आधुनीक वैधानीक चौकट स्थापन केल्या, जी ग्रामीण कुटुंबातल्या ज्या प्रौढ सदस्यांनी अकुशळ शारिरीक काम करपाची तयारी दर्शयल्या तांकां 125 दिसांच्या मजुरीच्या रोजगाराची हमी दिता. ह्या कायद्याचो हेत 4 प्राधान्य क्षेत्रावरवी रोजगार आनी टिकाऊ ग्रामीण मुळावी बांदावळ निर्माण करप आसा. तशेंच हाची कांय ठळक वैशिश्टां म्हळ्यार उदका संबंदीत कामाची सुरक्षितताय, मुळावी ग्रामीण बांदावळ, उपजिविकेकडे संबंदीत मुळावी बांदावळ, अत्यंत तीव्र हवामानातल्या बदलांच्या घडणुकांचे प्रमाण उणें करपा खातीर खाशेली कामां अशी तरेकवार आसा. नवो कायदो मनरेगा परस वेगळो कसो आसा आनी कित्याक बरो, तर नवो कायदो मनरेगा परस व्हड सुदारणा आसा. संरचनात्मक दुबळेपणां पयस करप आनी रोजगार, पारदर्शकता, नियोजन आनी जापसालदारकी वाडोवप, तशेंच चड रोजगार हमी जी 100 दिसांवेल्यान 125 दिसांमेरेन वाडयल्या, जाका लागून गांवगिऱ्या घरांक चड उत्पन्नाची सुरक्षितताय मेळटा. विज्ञान तंत्रज्ञान खातें आनी गोंय कोयर वेवस्थापन महामंडळाच्या जोडपालवान 7वो सर्गेस्त मनोहर परिकार विज्ञान महोत्सव 18 डिसेंबराक णव थळांचेर जातलो. विद्यार्थ्यां खातीर 9 थळांचेर वैज्ञानिकांची व्याख्यानाय जातली. सकाळी 9 ते दनपारां 1:30 मेरेन कार्यावळ जातली. हे वेळार आयआयएससी मंगळूरचे डॉ साई गौतम गोपाळकृष्णन हांकां मनोहर परिकार युवा वैज्ञानीक पुरस्कारान सन्मानीत करतले, अशी माहिती महोत्सव समितीचे अध्यक्ष जुजे नोरोना हांणी दिल्या. विद्यालयीन, उच्च माध्यमीक तशेंच महाविद्यालयीन विद्यार्थ्यां खातीर कार्यावळी जातल्यो. राज्यांतल्या माध्यमीक शाळांनी चलपी वेगवेगळ्या शिक्षणीक उपक्रमांक उर्बा मेळची ह्या हेतान सेलिब्रेटींग स्कूल लिडरशीप कार्यावळ चालीक लावपाक प्राचार्यांनी मुखार येवचे अशें आवाहन गोंय राज्य शिक्षण प्रशिक्षण आनी संशोधन मंडळान केला. नवी दिल्लीच्या शाळा फुडारपण केंद्रान 2018-19 वर्सा सावन ही मोहीम चालू केल्या. आपल्या शाळेत चलता तो उपक्रम व्हिडिओ फॉर्मेटात नवी दिल्लीतल्या निपा केंद्राक धाडून दिवचो अशें गोंय राज्य शिक्षण प्रशिक्षण आनी संशोधन मंडळाची संचालक मेघना शिटगांवकर हांणी मागला. 19 वर्सां सकयल्या आशिया कप क्रिकेटात आयज दुबयच्या सेव्हन्स स्टेडियमात भारत आनी मलेशिया हांचे मदीं तिसरो गट स्टेज मॅचीत सामनो जातलो. मॅच सकाळी 10:30 वरांचेर सुरू जातली. पणजे वेधशाळेन नोंद केला त्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 33.8 डिग्री सेल्सियस नोंद जाला, तर किमान 19 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यात वातावरण सुकें आनी वताळ आसतले, हलके ते मध्यम प्रमाणात धुके पातळू येता अशें वेधशाळेन कळीत केला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात सांजेच्या 7:20 मिनटांचेर. नमस्कार.